नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. विकसीत राष्ट्राच्या उबारणी खातीर फक्त राजकीय स्थिरता आनी मजबूत अर्थव्यवस्थाच न्हय तर निरोगी, सुशिक्षीत आनी जबाबदार नागरिकांची लेगीत गरज आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले. नवी दिल्लीत सशक्त भारता खातीर कर्मयोग ह्या देशव्यापी मोहिमेत उलयतना राष्ट्रपतींनी म्हळें की लोकांच्या सक्रीय सहभागा शिवाय खंयचेच राष्ट्रीय ध्येय साध्य करप कठीण आसा.
जगद्वारा इस देश का हर नागरिक भारत के सतत और समग्र विकास में अपना योगदान दे सकता है. इससे भारत न केवल आर्थिक रूप से प्रगति करेगा बल्कि हम एक ऐसे समाज का निर्माण कर सकेंगे जो विश्व के लिए मूल्य आधारित जीवन का आदर्श होगा. आज का प्रोग्राम ये लोगों के तक पहुंचेगा. लोग इसी मूल्य आधारित जीवन जीने के लिए प्रयास करेंगे और भारत जो सोने का चिड़िया थे, भारत विश्व गुरु था, मुझे लगता है वो समय जरूर वापस आएगा.
संतुलित आणि समग्र विकासा खातीर प्रगती, नैतिकता आणि अध्यात्मकडे जोडपाक जाय असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांनी म्हळे. आर्थिक विकास समृद्धी हाडटा आणि तांत्रिक प्रगती नवोपक्रम कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकतेक प्रोत्साहन दिता आणि एकठायपणान ते समृद्ध राष्ट्राची बुनियाद रचतात असे सांगून राष्ट्रपतींनी नागरिकांक परिणाम कडेक दवरून प्रामाणिकपणान आणि समर्पणान कामार लक्ष केंद्रित करपाचे आवाहन केले.
देश के संतुलित और समग्र विकास के लिए भौतिक प्रगति में नैतिकता और आध्यात्मिकता के समायोजन अत्यंत आवश्यक है. आर्थिक प्रगति से समृद्धि बढ़ती है तथा तकनीकी प्रगति नवाचार दक्षता और प्रतिस्पर्धा को बढ़ावा देती है. ये एक समृद्ध राष्ट्र की नींव रखते हैं. लेकिन नैतिकता विहीन आर्थिक और तकनीकी विकास समाज में असंतुलन पैदा कर सकते हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज राष्ट्रीय राजधानीतल्या सेवा तीर्थ या इमारतीच्या संकुलाचे नाव अनावरण केले. प्रधानमंत्री सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन 1 आणि 2 चे औपचारिक उक्तावणय ते करतले. हे आधुनिक, कार्यक्षम, सुलभ आणि नागरिक केंद्रित प्रशासन परिसंस्था निर्माण करपाच्या मोदींची वचनबद्धता प्रतिबिंबित करता. सेवा तीर्थात प्रधानमंत्री कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, कॅबिनेट सचिवालय असा जे सगळे आदी वेगवेगळ्या सुवातांनी आशिले. नवीन इमारत संकुल आधुनिक आणि फुडारा खातीर तयार आशिल्ल्या सुविधांनी प्रशासकीय कार्यां एकठांय करतात. कर्तव्य भवन 1 आणि 2 अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय या सयत खुबशी मुखेल मंत्रालयां आसपावतात. संसदेच्या दोन्ही सभागरांचे कामकाज फुडल्या महिन्याच्या 9 तारखेक परत सुरू जावपाक तहकूब केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पहिलो पावणो फाटल्या महिन्याच्या 28 तारखेक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या दोन्ही सभागरांच्या संयुक्त बसकेच्या अभिभाषणान सुरू जाल्ले. मजगती वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हांणी भारत अमेरिका कबलाती बद्दल लोकांमदी गोंधळ पसरयिल्ल्या बद्दल विरोधी पक्षांची टीका केली.
चीज देश के कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने कहा, देश के वाणिज्य मंत्री पीयूष गोयल ने कहा, किसानों के हित के साथ कोई खिलवाड़ नहीं होगा. ये देश में भ्रम फैलाना चाहते हैं. अब भ्रम फैला करके ये गृहयुद्ध करवाना चाहते हैं.
संसदेभायर पत्रकारांकडे उलयताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल हांणी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या हिताकडे कसलीच छेडछाड करचे ना. जागतिक रेडिओ दिसा निमतान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी रेडिओ श्रोत्यांक आणि प्रसारण परिसंस्था घटमूट करपाक काम करपी सगळ्यांक शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया पोस्टात ताणी म्हणला की डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पॉडकास्ट वरवी रेडिओ विकसित जाता असताना तो पिळग्यान पिळग्यांक माहिती दीत रावता, जुळत रावता आणि आवाज दीत रावता. ताणी लोकांक रेडिओची प्रासंगिकता आणि ते सगळ्यांक चैतन्यशील आणि सुलभ दवरपी सामूहिक प्रयत्नांचं उत्सव मनोवपाचे आवाहन केले. राष्ट्रीय राजधानीत एक चैतन्यशील खेळा संस्कृती बळकट करपाक आणि प्रोत्साहन दिवपाक खेलो दिल्ली खेल महाकुंभ आजपासून सुरू जाता. खेळा क्षेत्रातल्यो व्यक्ती आणि फिटनेस प्रशिक्षकांकडे या कार्यक्रमा वेळार संवाद साधताना दिल्लीचे मंत्री आशिष सूद हांणी म्हळें की सरकार 7 प्रमुख खेळा प्रकारांनी ही सर्त आयोजित करतलो. हातूंत फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि कबड्डी आसपावता. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत अरुणाचल प्रदेशांत वीज पडपा वांगडा गडगडपाचो अदमास काढला. कर्नाटकातल्या दर्यादेगेवेल्या वाठारांनी, कोकण आणि गोंयातूय उष्ण आणि दमट हवामानाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.